नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळवण्यासाठीच्या एचपीव्ही देशव्यापी लसीकरण मोहिमेला प्रारंभ. राज्यात एकात्मिक कापूस खरेदीला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ. अजित पवार यांचं विमान झाडांना आदळल्यानंतर बारामतीच्या धावपट्टीवर कोसळल्याचा प्राथमिक अहवाल. होळी आणि धुळवडीचा सण पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करण्याचं पंकजा मुंडे यांचं आवाहन. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत वेस्ट इंडिज लढत. आता सविस्तर बातम्या. एचपीव्ही लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेला काल राजस्थानात अजमेर इथून प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल 5 मुलींना ही लस देण्यात आली. हे लसीकरण महिला सक्षमीकरणातलं महत्वाचं पाऊल असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
मुझे देश भर की बेटियों के लिए एक अहम अभियान शुरू करने का अवसर मिला है. यहाँ अजमेर से HPV वैक्सीनेशन अभियान शुरू हुआ है. ये अभियान देश की नारी शक्ति को सशक्त करने की दिशा में अहम कदम है.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावं याकरता 14 वर्ष वयाच्या मुलींना ही लस देण्यात येणार आहे. दरवर्षी 1 कोटी 15 लाख मुलींना लस देण्याचं उद्दिष्ट आहे. हे लसीकरण ऐच्छिक असून सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये ही लस मोफत उपलब्ध आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये सानंद इथं मायक्रॉन टेक्नॉलॉजीच्या अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्रकल्पाचं काल उद्घाटन करण्यात आलं. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या सुसज्जतेबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले,
आज पूरी दुनिया के इन्वेस्टर्स के लिए भारत का एक ही मैसेज है, इंडिया इज रेडी, इंडिया इज रिलायबल एंड इंडिया डिलीवर. साथियों, आप जानते हैं कि सेमीकंडक्टर इकोसिस्टम का मतलब सिर्फ एक फैक्ट्री नहीं होता. ये इकोसिस्टम मशीन बनाने वाले, डिजाइन इंजीनियर, रिसर्च इंस्टीट्यूशन, लॉजिस्टिक नेटवर्क और स्किल टेक्नीशियंस, ऐसे अनेक लेयर्स के से मिलकर के बनता है. भारत भी सेमीकंडक्टर इकोसिस्टम की पूरी वैल्यू चेन पर फोकस कर रहा है.
इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत 22,500 कोटींहून जास्त गुंतवणूक असलेला हा पहिला मेड इन इंडिया सेमीकंडक्टर मेमरी मॉड्यूल्सचा व्यावसायिक उत्पादन प्रकल्प आहे. इथून अधिकृत निर्यात देखील सुरू होणार आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल आहे. राज्यातल्या विविध विमानतळांच्या विकास कामांना कालबद्ध गती देण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विधिमंडळात विमानतळ विकास प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीत नांदेड, सिंधुदुर्ग आणि नागपूर इथल्या कार्यरत विमानतळांच्या सुविधा विस्तार आणि आधुनिकीकरणाचा आढावा घेण्यात आला. गिग कामगार आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी केंद्र सरकारनं सामाजिक सुरक्षा संहिता 2020 लागू केली आहे. यामुळे या कामगारांसाठी राज्य सरकारला स्वतंत्र महामंडळ स्थापन करता येणार नाही असं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी स्पष्ट केलं. ते काल विधानसभेत बोलत होते. राज्यात एकात्मिक कापूस खरेदीची मुदत येत्या 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं काल विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. यात प्रति एकर उत्पादकतेच्या आधारे खरेदीची मर्यादा ठरवली जाणार आहे. दरम्यान आज 1 मार्चपासून हरभरा खरेदी 5,885 रुपये प्रति क्विंटल हमीभावानं सुरू करण्यात येणार असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला प्रारंभ होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अभियानाबाबत माहिती दिली. ते म्हणाले,
राज्यातल्या सर्व महसुली मंडळामध्ये नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिकामध्ये अभियान होणार आहे. प्रत्येक मंडळामध्ये जिल्हाधिकारी यांनी अभियान आयोजित करायचे आहे. सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, विधान परिषद सदस्यांना, पालकमंत्री यांना बोलावून त्यांच्याही चर्चा करून या अभियानाची सुरुवात करायची आहे. 7 मार्च आणि 14 मार्च, 10 एप्रिल आणि 17 एप्रिल आणि 8 मे आणि 15 मे, 6 वेळा एका तालुक्यात शिबिर होणार आहे. आणि त्यामुळे तालुक्यातली संपूर्ण जनता, तालुक्यातले संपूर्ण नागरिक या शिबिराच्या माध्यमातून आपापल्या सेवा उपलब्ध करून घेणार आहे.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर देशातली पहिली एआय आधारित इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम बसवण्याचं काम प्रगतीपथावर असल्याचं राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितलं. त्या काल विधान परिषदेत बोलत होत्या. या प्रणालीमुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम होऊन भविष्यात अपघातांचं प्रमाण घटण्यास मदत होणार असल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली. दरम्यान मुंबई महानगर प्रदेशातल्या मोठ्या रुग्णालयात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचंही बोर्डीकर यांनी सांगितलं. राज्यातल्या 4,000 जास्त रुग्णालयात ही योजना लागू असल्याची माहितीही त्यांनी दिली. नवी मुंबईत खारघर इथं श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 हौतात्म्य वर्षानिमित्त आयोजित हिंद दी चादर अंतर्गत भक्ती सेवा आणि सामाजिक एकात्मतेचं अद्वितीय वातावरण अनुभवायला मिळत आहे. देशभरातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीमुळे परिसर पूर्णपणे आध्यात्मिक रंगात न्हाऊन निघाला आहे.
महाराष्ट्र शासन द्वारा आयोजित हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी की अमर स्मृति में 350वां शहीदी समागम. प्रमुख उपस्थिति प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री श्री अमित शाह, महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, राज्य मंत्री श्रीमती माधुरी मिसाल. 28 फरवरी और 1 मार्च 2026 सुबह 8 बजे से रात 10 बजे तक. समागम स्थल ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई, महाराष्ट्र. आपकी उपस्थिति प्रार्थनीय है.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान झाडांना आदळून त्यानंतर बारामतीच्या धावपट्टीवर अपघातग्रस्त झाल्याचं हवाई अपघात तपास संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे. हा अहवाल काल प्रसिद्ध झाला. अपघातानंतर विमानानं पेट घेतला आणि त्यात संपूर्ण कॉकपीट आणि केबिन जळून खाक झालं. विमानातले दोन्ही रेकॉर्डर्सही आगीच्या तडाख्यात सापडले, त्यामुळे त्यांच्यातला डाटा मिळवण्यासाठी विशेष तंत्र वापरावं लागलं असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यापैकी SSFDR या रेकॉर्डरमधला रॉ डाटा डाऊनलोड करण्यात यश आल्याचंही अहवालात म्हटलं आहे. एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक केलेलं नाही असं एसटी महामंडळानं स्पष्ट केलं आहे. सवलतधारक प्रवाशांना हे कार्ड बंधनकारक असल्याची अफवा समाज माध्यमांवर पसरली आहे. तथापि जोपर्यंत 80% सवलतधारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रवाशांना प्रवास भाड्यात सवलत घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य केलं जाणार नाही असा खुलासा एसटी महामंडळानं केला आहे. दरम्यान या स्मार्ट कार्ड उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या कार्डच्या नोंदणीची संख्या आता 1,00,000 टप्प्यांपर्यंत पोहोचल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. होलिका दहनाचा सण उद्या 2 तारखेला तर परवा 3 मार्चला धुळवडीचा सण साजरा होणार आहे. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी होळी सणानिमित्त नागरिकांना पर्यावरणपूरक रंग वापरण्याचं आवाहन केलं आहे. त्या म्हणाल्या,
केमिकल युक्त असे कलर्स आपण वापरू नये. इवन होळी जी आहे आपली, जे होळी आपण जाळतो त्याला सुद्धा आपण जे ऑलरेडी वाळलेली वगैरे लाकडं वगैरे घ्यावी, त्याच्यामधून पण झाडांची तोड करू नये किंवा घासलेट किंवा पॉल्युटेड असं कुठले ऑइल्स वापरू नये, जेणेकरून प्रदूषण होणार नाही असं आवाहनही आम्ही लोकांना करतो.
यंदाचा रणजी करंडक प्रथमच जम्मू काश्मीर संघानं पटकावला आहे. कर्नाटक संघासोबत झालेल्या अंतिम सामन्यात दुसरा डाव अनिर्णित राहिला, पण पहिल्या डावातल्या आघाडीमुळे जम्मू काश्मीर संघाला विजेता घोषित करण्यात आलं. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला तसंच माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी जम्मू काश्मीर संघाचं अभिनंदन केलं आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या Super 8 फेरीत आज कोलकाता इथं भारताचा सामना वेस्ट इंडिजसोबत होणार आहे. सायंकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान या स्पर्धेत काल पाकिस्ताननं श्रीलंकेला 5 गडी राखून पराभूत केलं. या विजयानंतरही पाकिस्तान स्पर्धेबाहेर गेला आहे. Super 8 गटातील ग्रुप ब मध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंडनं तर ग्रुप अ मध्ये दक्षिण आफ्रिकेनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतासाठी आजचा सामना उपांत्य फेरीतल्या प्रवेशासाठी निर्णायक ठरणार आहे. नाशिक इथं सुरू असलेल्या 4थ्या विश्व मराठी संमेलनात काल विविध विषयांवरचे परिसंवाद पार पडले. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठीला बळ मिळेल, तसंच माध्यमं मराठी ही भाषा सशक्त करत असल्याचं मतही विविध परिसंवादांमध्ये व्यक्त करण्यात आलं. माध्यमांमध्ये मराठी भाषेचा शुद्ध, सुबोध, समृद्ध आणि प्रभावी वापर व्हावा या उद्देशानं माध्यमं नेहमीच पुढाकार घेत असल्याचा सूर चर्चासत्रात उमटला. महाविधी सेवा शिबिर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात आणणं हा या मेळाव्यांचा मूळ उद्देश असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा लातूर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती SG चपळगावकर यांनी म्हटलं आहे. ते काल लातूर इथं महामेळाव्यात बोलत होते. त्यांनी यावेळी या मेळाव्या आयोजनाबाबत सर्वांचं अभिनंदन केलं. नांदेड जिल्ह्यात भोकर इथंही काल विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय सेवांचा महामेळावा पार पडला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नीरज धोटे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळवण्यासाठीच्या एचपीव्ही देशव्यापी लसीकरण मोहिमेला प्रारंभ. होळी आणि धुळवडीचा सण पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करण्याचं पंकजा मुंडे यांचं आवाहन. आणि टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत वेस्ट इंडिज लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.